हॅलो लिस्नर्स, वेलकम टू द पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट. मी अमेर, आज आपल्या बरोबर पंडित जावडेकर ग्रुपचे शिवकुमार जावडेकर आहेत. पंडित जावडेकर ग्रुपनं 2003 पासून एकापेक्षा एक दर्जेदार प्रोजेक्ट देऊन बांधकाम क्षेत्रात आपले नाव प्रस्थापित केले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आणि बिझनेसमध्ये पण दमदार पार्टनरशिप करत यशाची शिखरे सर केली आहेत. वेलकम टू द शो मिस्टर जावडेकर, आपल्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
नमस्कार. थँक्यू अमित, मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल. प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर आम्ही पंडित जावडेकरची स्थापना 2003 केली आणि 2003 पर्यंत आम्ही आपापलं जवळजवळ 6-7 आम्ही आपापलं काम करत होतो. मी वेगळा आणि राहुल पंडित माझा पार्टनर आहे, तो त्याचं वेगळं काम करत होता. 1995 आम्ही वी झालो. त्याच्यानंतर पहिली 5-6 or 7 स्वतःला एस्टॅब्लिश करण्यात गेली आणि 2003 आम्ही अश्विनी नावाच्या एका प्रोजेक्टमध्ये एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की आता आपण भागीदारी करू आणि आपण बांधकाम व्यवसाय एकत्र सुरू करू.
कुठल्या भागात होता पहिला प्रोजेक्ट?
हा होता कोथरूडमध्ये मनमोहन सोसायटीत.
बरं.
आणि प्रायोगिक तत्वावर खरं तर आम्ही ते केलं होतं की आपल्याला जमतंय का नाही बघू, कारण बांधकाम व्यवसाय खूप ट्रिकी आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शनची एक्सपर्टीज आमच्याकडे आधीपासून होती, पण व्यवसाय म्हणून बांधकाम व्यवसाय ज्याला भांडवली व्यवसाय म्हणतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेव्हा इन्व्हॉल्व्ह होते तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या होतात. त्यामुळे आम्ही प्रायोगिक तत्वावरती पहिल्यांदा एक बिल्डिंग करून बघू, जमलं तर पुढे मोठ्या प्रमाणात काम करायचा प्रयत्न करू. अशा हिशोबाने आम्ही सुरुवात केली आणि पहिल्या प्रकल्पात आम्हाला उत्तम यश मिळालं आणि मग 2004 or 2005 आम्ही मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केली.
ओके. आणि प्रामुख्याने सुरुवातीला काय नवीन प्रोजेक्ट तुम्ही केले का रिडेव्हलपमेंटनी सुरुवात केली?
कसं नाही केलं? मोकळे प्लॉट, सिंगल फॅमिली ओन बंगलोज.
ओके.
त्या काळात तेव्हा सोसायटी रिडेव्हलपमेंट हा कॉन्सेप्ट अजून यायचा होता. पहिली सोसायटी रिडेव्हलपमेंट माझ्या आठवणीप्रमाणे आम्ही 2009-10 केली.
अच्छा.
2003-2009 हे सिंगल फॅमिली ओन बंगलोजचं मेजर काम आमच्या हातनं घडलं.
बरं.
अजूनही तेच आमचं प्राधान्याने आम्ही तेच त्याच्याकडे जास्ती आमचा कल असतो. पण चांगलं एखादं रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चांगल्या लोकेशनला आलं, सोसायटी अपार्टमेंट, तर आम्ही नक्कीच करतो ते. उदाहरणार्थ प्रभात रोड आहे, कोथरूड आहे, मॉडेल कॉलनी आहे.
राईट राईट.
असे दर्जेदार लोकेशनला आलं तर आम्ही निश्चित करतो ते.
सुरुवात केली तेव्हा काय चॅलेंजेस होती? म्हणजे नवीन टाईपचा बिझनेस होता तू म्हणालास.
हो, सुरुवात करताना सगळ्यात मोठा चॅलेंज होता भांडवल. कुठलीही जमीन घ्यायची म्हणली की प्रचंड प्रमाणात भांडवल उभं करायला लागतं. ते काय सुरुवात करताना आमच्याकडे नव्हतं. सुरुवातीला अगदी पहिला प्रोजेक्ट करताना काही छोटं मोठं लोन घेऊन आणि काही इतर फॅमिलीमधले असतील सेव्हिंग्ज आणि असं लावून आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली. हा सगळ्यात मोठा चॅलेंज हाच होता. बांधकामाचं जे काही एक्सपर्टीज आहे ते आम्ही इंजिनियर असल्यामुळे आमच्याकडे होतंच. आणि कोथरूडसारख्या ठिकाणी पहिलं प्रोजेक्ट करत होतो हा विचार करूनच केलं होतं की कोथरूडमध्ये फास्टेस्ट सेलिंग असल्यामुळे कोथरूड हा काही विक्रीचा हा भाग येत नाही.
बरोबर.
त्यामुळे एकदा जे पहिलं इनिशियल भांडवल गोळा झालं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, गोळा करणं.
आणि मग नंतर काय माउथ पब्लिसिटी होते आणि दर्जा शेवटी जो असतो त्याच्यावर मेनली बिल्डरचं ठरतं की कसं.
सुरुवातीला आम्ही असं फोकस ठेवला होता की आसपासचे जे काय डेव्हलपर्स होते, एस्टॅब्लिश्ड होते, आमच्यापेक्षा एक्सपिरियन्स होते, त्यांच्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीचं आणि अजून जास्ती दर्जाचं काम करू, थोड्या स्पेसिफिकेशन्स अम्युनिटीजवरती जास्ती भर देऊ, तेच काम वेगळ्या पद्धतीत करायचा प्रयत्न करू, स्वतःला आधी एस्टॅब्लिश करू. आम्ही 3 तरी आम्ही स्वतःला दिली होती की 2003-2007 आम्ही स्ट्रगलिंग, थोडंसं स्ट्रगलिंग मोडमध्ये होतो. वी ट्राईड टू एस्टॅब्लिश अवर सेल्स फर्स्ट ॲज डेव्हलपर्स इन वर्किंग इन निश एरियाज ऑफ पुणे. म्हणजे जेव्हा आता उदाहरणार्थ प्रभात रोडवर आमच्या आसपास 34 आहेत आजपर्यंत बांधलेल्या आणि प्रभात रोड हा पुण्यातला वन ऑफ द कॉस्टलिएस्ट एरिया समजला जातो.
बरोबर.
तर त्याच्यामध्ये येणारं गिराईक ह्याला काय लागतं, ह्याचं ह्याची सायकॉलॉजी काय असते हे थोडं जाणून घ्यायचा जास्ती आम्ही प्रयत्न केला. आपोआप घडला तो, कारण तो कल होता आमचा असं आमच्या लक्षात आलं की लक्झुरियस हाऊसिंग हा आम्हाला आम्ही त्याच्याकडे आमचा कल नेला हळूहळू आणि यश मिळत गेलं आणि आम्ही डेव्हलप करत गेलो.
दॅट वॉज अ कॉन्शियस डिसिजन.
येस, दॅट वॉज अ कॉन्शियस डिसिजन की वी लेट अस वर्क फॉर द क्लासेस.
ओके ओके
असं आम्ही थोडं ठरवलं होतं. कारण ते आम्हाला कसं आहे की थोडं जे जमतं ते माणूस परत परत करत राहतो.
बरोबर.
आम्हाला पहिल्या फटक्यात ते जमलं म्हणून आम्हाला ते परत परत करावं असं वाटलं. यश मिळत गेलं, कौतुक होत गेलं आणि थोडक्यात एक उत्तम इमारत बांधायची फायदे हे नुसते पैशाचा फायदा, जेव्हा मी फायदा म्हणतो तेव्हा पैशाचा नाहीये, सॅटिस्फॅक्शन हा सगळ्यात मोठा त्यातला फायदा
आहे. अगदी प्रश्नच आहे.
राईट. सो एक स्पिरिट डेव्हलप होतं. ते स्पिरिट असं डेव्हलप झालं की एक इमारत जी आपण मानतो ती कमीत कमी तिथे 50 वर्ष तरी मिनिमम उभी राहणार आहे, तर ती 50 वर्षापैकी त्याचे कमीत कमी निम्म लाईफ तरी एक मान वळवून तरी माणसाने त्याच्याकडे बघावं.
रस्त्यावर राहतोय प्राईड.
राईट. ह्या स्पिरिटने आम्ही कामाला सुरुवात केली. तसं घडत गेलं, तसं यश मिळत गेलं, काही अवॉर्ड विनिंग प्रोजेक्ट झाले आमच्या हातनं. सो ते डेव्हलप होत गेला प्रोडक्ट, इव्हॉल्व्ह होत गेला प्रोडक्ट.
ओके. कुठला अवॉर्ड तुम्हाला पहिला कुठला मिळाला, कुठल्या प्रोजेक्टला?
2009-10 मध्ये आम्ही सरस्वती नावाची इमारत बांधली, लेन नंबर 10 प्रभात रोड मध्ये. त्याला आम्हाला पहिला एसाचा अवॉर्ड मिळाला. एसा ही संस्था आहे जुनी, खूप 60 वर्ष जुनी संस्था आहे पुण्याची, की दरवर्षी अवॉर्ड कंडक्ट करते. अवॉर्ड प्रोसेस असतं त्यांची, प्रॉपर ज्युरी असतो त्यांचा. सो त्यांचा आता त्यांनी आम्हाला स्टँड अलोन बिल्डिंग या कॅटेगरीमध्ये पहिला अवॉर्ड मिळाला आम्हाला. सो दॅट वॉज द बिगिनिंग. आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ नॉट एव्हरी इयर पण वी ट्राय टू डू इट ऍटलीस्ट ऑल्टरनेट इयर्स, की आम्ही अवॉर्ड फंक्शनमध्ये भाग घेत राहतो. विजयदुर्ग नावाची आमची बिल्डिंग आहे, ज्यात आमचं ऑफिस आहे. आज 2014-15 आम्हाला त्याच्यामध्ये वी वेर रनर अप. आणि 2019 आम्ही सांख्य दर्शन नावाची आमची बिल्डिंग आहे, लेन नंबर 14 प्रभात रोडमध्ये, त्याला परत बेस्ट बिल्डिंगचा आम्हाला अवॉर्ड मिळालं, स्टँड अलोन बिल्डिंगचं. सो असं या प्रोसेसमध्ये वी ट्राय टू कीप ऑन एनहान्सिंग अवर प्रॉडक्ट. नवीन कॉन्सेप्ट, नवीन गोष्टी येत राहतात.
आणि बांधकाम व्यवसायात वेगवेगळी चॅलेंजेस तर सततच येत राहतात असं मला वाटतं. 2008 बराच तो परप्रांतीय कामगारांचा इश्यू झाला, नंतर रेरा वगैरे, तर ही सगळी चॅलेंजेस ला कशी फेस केली तुम्ही?
चॅलेंजेस 2008 विषय तुम्ही जर विचारला तर 2008 परप्रांतीय लोकांचा लेबरचा प्रॉब्लेम हा थोडा छोटा होता. 2008 एक जो सप्राईम घोटाळा झाला आणि त्याचा जगावर अख्ख्या परिणाम झाला, त्याच्यामध्ये पुण्यासारख्या शहरात पण त्याचा ऑब्व्हियसली परिणाम झालाच. म्हणजे पण सुदैवाने असं झालं आमच्या बाबतीत की कदाचित लोकांना तेव्हा चांगल्या कामाची गरज कळली, चांगल्या कामाचं तेव्हा जास्ती कौतुक झालं आणि आमच्याकडे त्याच्यानंतर जास्ती प्रमाणात गिरायका यायला लागली. असं झालं पण की आम्ही असं ठरवलं तेव्हा की आपण जास्त दर्जा वाढवूया, आपण लेट्स टेक दिस एज अ चॅलेंज. ह्याला आपण मंदी म्हणायला नको, याला आपण संधी म्हणूया. मंदीला आम्ही संधी म्हणूया आणि आम्ही जास्ती दर्जेदार काम सुरू केलं.
बर.
हा म्हणजे अम्युनिटीज, उदाहरणार्थ लक्झरी मध्ये काय, आपण लक्झरीज प्रॉडक्ट हे कायम पाठी वाचतो, तर खरी लक्झरी काय असते? खरी लक्झरी ही टाईलच्या ऐवजी इटालियन मार्बल लावला, याला आम्ही लक्झरी नाही धरू शकत. ते ऍक्च्युली कोणी लावू शकतं. तर लक्झरी ही विचारांमध्ये पाहिजे, प्लॅनिंगमध्ये पाहिजे. लक्झरी स्टार्ट्स विथ द प्लॅनिंग. म्हणजे आज प्रभात रोड सारख्या ठिकाणी काही कोटीचं घर घेतो माणूस किंवा कुठेही घेतो, त्याच्या जन्माची पुंजी लावतो तो. तर त्याला जर आपण दर्जेदार काम, दर्जेदार प्लॅनिंग दिलं नाही तर ही आपली हार आहे.
आणि वेळेत ते ताबा देणं,
वेळेत देवा ताबा देणं हा तर आपला आपली जबाबदारी आहे. त्यात आम्ही करतो आणि आम्ही काही त्याच्यामध्ये स्वतःला गोल्ड मेडल घालून घ्यायची गरज नाही. ते आमची जबाबदारी, ड्युटी आहे आपली ती, की लोकांनी त्यांचे हार्ड अर्न मनी आपल्याकडे प्लेस केलेला आहे, इन्व्हेस्ट केलेला आहे. सो इट इज अवर ड्युटी, वी कन्सिडर इट अवर ड्युटी टू डिलिव्हर थिंग्स, डिलिव्हर गुड्स वे बिफोर टाइम ऑर ऍटलीस्ट ऑन टाइम.
दॅट्स अ व्हेरी गुड अँड नोबल थॉट.
राईट.
सो बाकी मग आता नंतर रेरा वगैरे सगळं झालं, तर त्याच्यामध्ये कितपत, म्हणजे इंडस्ट्रीला कितपत चॅलेंजेस होते? बरेच त्याच्यामध्ये जे मशरूम सारखे बिल्डर्स आले होते ते याच्यातनं कमी झाले काय? म्हणजे हाउ इज द इनसाइडर स्टोरी ऑफ दिस होल थिंग?
माझा टेक सांगतो मी की 2008-09 वाईट काळ होता. तो रिकव्हर व्हायला 10-11-12 जवळजवळ 12 उजाड, 12 परत तेजी आली. तर त्या तेजीमध्ये प्रचंड काम झालं लोकांच्या हातून, खूप नवीन डेव्हलपर झाले, काही एस्टॅब्लिश झाले, काही नाही झाले, पण प्रचंड काम घडलं पुणे शहरामध्ये 2012-2014-15. त्यानंतर 2014 भारतात मेजर चेंज झाला. रिअल इस्टेटमध्ये त्याचा ऑब्व्हियसली एक प्रवाह रिअल इस्टेटकडे आला, त्या बदल, त्या चेंजचा. त्याच्यामध्ये पहिली स्टेप होती की रेरा इंट्रोड्यूस केलं गेलं, दुसरी स्टेप होती की नोटबंदी आली, आणि तिसरी स्टेप होती की जीएसटी सारखी गोष्ट इंट्रोड्यूस झाली रिअल इस्टेटमध्ये, जी जी एक्सपेक्टेड नव्हती लोकांना. ह्या तीन टप्प्यांमध्ये व्यवसाय प्रचंड प्रमाणात बदलला. व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम ज्याला आपण म्हणतो, ती जास्ती प्रमाणात इंट्रोड्यूस झाली ह्याच्यामध्ये.
शिस्त आली थोडी असं वाटतं,
आपल्यावर एक कोणीतरी चाप ठेवणारा एक ऑथॉरिटी आहे, ऑर्गनायझेशन आहे, की जे आपण डिफॉल्ट केला तर आपल्याला दंड होईल, कदाचित आपलं आर्थिक नुकसान होईल, रेप्युटेशनचं नुकसान होईल, पुढचं काम मिळेल की नाही माहीत नाही, हे सगळं घडेल ह्याची जाणीव झाली. काही वर्षांपूर्वी असं होतं की कॅझाला उशीर तर भाऊ देना उशीर काय करणार आम्ही, असं ही 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 सगळी बदल प्रचंड प्रमाणात घडेल. इज हू दे उशीर, जायचा तर कोर्टात जा असं सांगणारी मंडळी भरपूर असतील तर ती आता खूप कमी झाली.
सो चांगला हा बदल अगदी
अतिशय झाला, आम्ही त्याचं स्वागत केलं अगदी मोठ्या मनाने, आणि स्वतःमध्ये आणि आमच्या व्यवसायात म्हणा किंवा जो काय डॉक्युमेंटेशन मध्ये असेल, पद्धतींमध्ये असेल, बांधकामाची पद्धत, डिलिव्हरीची पद्धत, डॉक्युमेंटेशनची पद्धत, या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडवून आणले. आणि वी सॉ टू इट दॅट वी टेक दिस एज अन ऑपॉर्च्युनिटी टू स्टेप अप इन अवर ओन बिझनेस इन अवर ओन वेज. कारण याच्यामध्ये काय आहे की शिस्त निम्मी अर्धी आम्ही स्वतःला आधीपासून लावून घेतलेली होती. आमची तशी डिसिप्लिन कंपनी आहे, कुठल्याही बाबतीत असेल, की डिलिव्हरीच्या बाबतीत असेल, फायनान्शियल डिसिप्लिन असेल, डिसिप्लिन कंपनी. ते डिसिप्लिन अजून एक पायरी पुढे गेलं. त्यामुळे आम्ही अगदी मोठ्या मनाने याचं स्वागत केलं या गोष्टीचं, आणि आजही आम्ही ते पाळतोय, आणि ते पाळण्याचा फायदा काय तेही आज आम्ही अनुभवतोय.
बरोबर. आणि आय थिंक हे पुढील काळामध्ये हा अजून फायदा सर्वांनाच तो अगदी एस्टॅब्लिश होईल की हे चांगलं जे चाललंय ते चांगलं चाललंय. आय थिंक लॉंग टर्म याचा इफेक्ट आहे असं मला वाटतं.
नक्कीच आहे लॉंग टर्म इफेक्ट त्याचा. हो, आज अगदी पटकन ज्याला असा विचार करायचा की आपल्याकडे काहीतरी जमिनीचे सोर्सेस आहेत, जमीन आहे, तर पटकन आपण बिल्डर व्हावं, हा विचार माणूस खूप खोलवर करेल आणि मगच या व्यवसायात उडी मार, असं आज नक्की घडलेलं आहे या सगळ्यामुळे.
आजवर बघताना तुला असं काही वाटतं की आपण जो बिझनेस केला त्याच्यात काही अजून वेगळेपणा आणता आला असता, तर काही वेगळं झालं असतं?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असा प्रश्न विचारलायस म्हणून मी पटकन काही उत्तर सुचत नाही मला याचं, पण नाही, मी बांधकाम व्यावसायिकच होण्याची माझी इच्छा होती कायम पहिल्यापासून. बांधकाम व्यावसायिक म्हणण्यापेक्षा नॉट बिल्डर ॲज सच, बिल्डर झालो ही नंतरची गोष्ट, डेव्हलपमेंट येईल, पण कन्स्ट्रक्शनमध्येच काम करू हे शिक्षण घेण्याच्या म्हणजे इंजिनिअरिंग करायच्या पहिल्या दिवसापासून हे आम्ही ठरवून टाकलेलं होतं की वील डू कन्स्ट्रक्शन, आय विल डू कन्स्ट्रक्शन. त्या हिशोबानेच काम करत गेलो, शिकत गेलो, ग्रॅज्युएट झालो आणि त्या क्षेत्रातच काम केलं. त्यामुळे असं काहीतरी वेगळं घडलं असतं, वेगळं केलं असतं असं नाही.
याच बिझनेसमध्ये मे बी काहीतरी
वेगळी कल्पना की आम्ही आजपर्यंत 81 प्रोजेक्ट केले 2021 पर्यंत, तर हे सगळ्या मेजॉरिटी हे प्रोजेक्ट स्टँड अलोन बिल्डिंग आहेत. आम्ही लेआउटच्या आणि ज्याला टाउनशिप म्हणू, लेआउटच्या बिल्डिंग म्हणा की एका ठिकाणी 200 फ्लॅट, 300 फ्लॅट, 400 फ्लॅट अशा प्रकारचं काम फार कमी केलं आहे आजपर्यंत. अगदी मोजके 3 प्रोजेक्ट असे केलेत की जे मास हाऊसिंग आहे, त्याच्याकडे कल सुरुवातीला होता आमचा, पण तो कल आम्ही बदलला. म्हणजे काय केलं असतं, ते केलं असतं तर काय झालं असतं, हा विचार कधी कधी येतो म्हणत, पण उलट आहे की पॉझिटिव्हली विचारचा विचार करायला झाला तर आज ज्या एरियात आम्ही काम करतो, हायेस्ट सेलिंग एरियाजमध्ये, कोथरूड आहे, मॉडेल कॉलनी आहे, प्रभात रोड आहे, तिथे एका कामाचा दर्जा उंचावण्याचा जास्ती संधी आहे आमच्या. की जे लोक हाऊसिंगमध्ये किंवा लांब कुठेतरी काम करताना जिथं किंमतच कमी असते, जिथं रेट कमी असतो, तिथं बांधकामावर खर्च करणं हे शक्य नसतं जास्त एका प्रमाणाच्या पलीकडे.
बरोबर.
जे इथं शक्य होतं आम्हाला एक्सक्लुसिव्हिटी आणणे हे इथं शक्य होतं, कारण ती शेवटी व्यावसायिकता त्याच्यातली बघायला पाहिजे. माझं कन्स्ट्रक्शन पॅशन आहे आणि लक्झुरियस हाऊसिंग मला करायला आवडतं, म्हणून मी व्यावसायिक विचार नाही केला त्याचा, नफ्या तोट्याचा विचार नाही केला तर ते चालणार नाही. शेवटी हा व्यवसाय आमच्यासाठी, इट इज ब्रेड अँड बटर फॉर अस, सो हे इथे आम्हाला जास्ती चांगल्यापैकी चांगल्या आमच्या पद्धतीत करतायत, हे सॅटिस्फॅक्शन आहे आज. म्हणून आम्ही तिकडे आमचा कल नाही नेला, हे आज हा निर्णय आम्हाला आमच्या बाजूने योग्य वाटतो.
तुझ्या आणि राहुलच्या पार्टनरशिप विषयी, मैत्री विषयी काही सांगशील?
राहुल आणि मी प्रिसाइसली एक्झॅक्ट म्हणजे बोलायचं झालं तर 93 सालापासून एकत्र होतो एका वर्गात, 92 किंवा 93
एक्झॅक्टली 92 असेल. सो इंजिनिअरिंगचे वर्ष आमची एकत्र गेली, त्याच्यानंतर मैत्री आर्टिस्ट तेव्हापासून घट्ट होतीच, पण नंतर काही वर्ष तो त्याचं काम करत होता. 95 बी झाल्यानंतर 2001-2002 पर्यंत सारखा आम्ही संधी बघत होतो की बोलणी करायचो की आम्ही काय करूया काय करूया, म्हणजे
ब्रेनस्टॉर्मिंग तुमचं
चालू असायचं आमचं की अपॉर्च्युनिटी येते का करूया का काहीतरी वेगळं. त्याच्याकडे थोडीशी बॅकग्राऊंड पण होती, त्याचे बाबा ऑलरेडी एस्टॅब्लिश डेव्हलपर होते पुण्यातले, निर्मिती बिल्डर्स म्हणून त्यांची फर्म होती. पण त्याला स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं होतं की त्याच्या बाबांची इच्छा होती, त्याची इच्छा होती की वेगळं करूया, वेगळं नाव एस्टॅब्लिश करूया. सो तो पण अशी संधी बघत होता, मला काहीतरी करायचंच होतं आणि मित्र होतो त्यामुळे जी पहिली संधी आली त्याला आम्ही दोघांनी अगदी पॉझिटिव्हली होकार दिला. पण हे पण आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की मैत्री आणि व्यवसाय बिझनेस पार्टनर हे क्लॅश नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण आधी आम्ही जे म्हणलं की आम्ही प्रायोगिक तत्वावरती पहिली बिल्डिंग बांधली की आपलं दोघांचं जमतंय ना, आपल्याला हा व्यवसाय जमतोय ना, हे सगळं आधी नीट बघूया. मैत्रीला आम्ही प्राधान्य आजही देतो तेव्हाही दिलं होतं. तर ते असं होतं की येस वी स्ट्रक वेल अँड वी कंटिन्यू ऍज पार्टनर्स. मग आम्ही परपेच्युअल पार्टनरशिप केली, मग विषय सगळे वेगळे झाले. सो
बरोबर
त्याचा एक थोडीशी मंत्र सांगायचा तर मंत्र सोपा आहे पण तो पाळणं अवघड आहे की आम्ही एकमेकांच्या कामात फार पडतच नाही. तो जे बघतो आणि मी जे बघतो हे व्हॉट एव्हर ही डज इट टू द बेस्ट ऑफ हिज अबिलिटी, व्हॉट एव्हर आय डू टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी, बट वी डोंट इंटरफिअर इन इच अदर्स वर्क.
दॅट इज इम्पॉर्टंट.
अनेक निर्णय आम्ही एकत्र घेतो, ऑब्व्हियसली एकत्र बसून चर्चा करून वाद घालून अनेक निर्णय घ्यायला लागतात. मत वेगळीच असतात दोन माणसं आली तरी, त्याला प्रत्येक वेळेला वी रिस्पेक्ट इच अदर्स ओपिनियन अँड दॅट इज द बेसिक मंत्रा दॅट हॅज टेकन ब्रॉट अस फ्रॉम 93 टू 2021 नाऊ अँड वी स्टील आर गोइंग स्ट्रॉंग.
That's a very good point, I would say.
Right.
So apart from business, what are your hobbies? How do you keep yourself entertained?
I've been playing cricket.
Yeah, that is how we know each other.
Since my college days. हे काय फार चांगल्या वरच्या लेवलला नाही, पण इंटर कॉलेज खेळायचो. आता पीवायसी सारखा क्लब आहे की जिथे अजून आम्ही काही प्रमाणात क्रिकेट खेळतो, टीम आहे, वेगवेगळे टुर्नामेंट खेळतो. टेनिस मी खूप रेग्युलरली खेळतो त्यामुळे स्पोर्ट्सकडे माझा कल आहे. क्रिकेट आणि टेनिस हे माझे अगदी मी बघायला आणि खेळायला दोन्ही आवडतं मला आणि काही प्रमाणात जमतं, त्यामुळे दोन्ही ठिकाणी अजूनही मी कॉम्पिटेटिव्ह लेवलला सुद्धा थोडासा खेळतो दरवर्षी.
ओके ओके.
आणि गाण्याची आवड जी सगळ्यांनाच फिल्मी गाण्याची आवड असते ती मलाही आहे, त्यामुळे त्याच्यामुळे एक स्ट्रेस बस्टर आहे हा एक खूप मोठा.
प्रश्नच नाही, गाणं म्हटलं का अगदी कुठे
गाणी नुसतं ऐकण्यापर्यंत नाही, मी थोडस हौशी लेवलचं करावके सिंगिंग सुद्धा करतो अगदी बेसिक लेवलचं, पण एक गंमत असते त्याच्यामध्ये काय कुठे काय फॉर्मल परफॉर्म करायचं नाही.
फॉर्मल ट्रेनिंग वगैरे घेतलेस का अशीच गंमत म्हणून?
नाही गंमत म्हणून अगदी फॉर्मल ट्रेनिंग घेतलेलं नाही, पण आमचा एक ग्रुप आहे आता हळूहळू डेव्हलप होत राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आपण एकदा गेलो की असा स्वभाव आहे माझा की ते लाईटली घेतलं जात नाही, मग थोडं सिरियसली जास्ती प्रॅक्टिस करा जास्ती प्रॅक्टिस करा असं करत करत आता ठीकठाक लेवलला गाणं पण आमचं चालू आहे.
सो ती परफेक्शन आणायची सवय सगळ्याच क्षेत्रात तुझी आहे
असं आहे, म्हणजे एक नॉर्मल लेवलला असं घडत नाही काही. थोडस प्रत्येक ठिकाणी परफेक्ट जर होत नसेल तर मग त्याच्या नादी न लागलेलं बरं असेल.
हो ते बरं आहे, म्हणजे उगाच टाइमपास म्हणून करण्यात काही अर्थ.
स्वभावातला भाग झाला की मला ते पटत नाही आवडत नाही, जर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर तिथे सोडून जाईल. उदाहरणार्थ चित्रकला, माझी चित्रकला ही हॉरिबल आहे, त्यामुळे अनेक लोक अनेक चित्र काढून असे भरपूर मित्र आहेत, ग्रुप आहेत आमचे, आर्किटेक्ट्स आहेत अनेक की जे उत्कृष्ट स्केचिंग करतात. ते बघायला मला आवडतं पण जेव्हा जेव्हा तो प्रयत्न केला गेला आहे तिथं डिझास्टरसली मी हे झालेलो आहे, फेल झालेलो आहे, त्यामुळे मी गंमत म्हणून त्याच्याकडे बघतो आणि ते जमत नाही, ते त्याच्या नादील न लागलेलं बरं असं आहे.
स्वतःला काय येत नाही हे माहिती असणं हे जास्ती महत्वाचं आहे.
बरोबर.
तर आपण आता आपल्या या पॉडकास्टच्या शेवटच्या भागात काही रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊ, थोडे फन टाईप क्वेश्चन्स. तेंडुलकर का कोहली?
तेंडुलकर.
आवडता टेनिस प्लेअर?
रॉजर फेडरर.
आवडती IPL टीम?
चेन्नई सुपर किंग्स.
आवडता अभिनेता?
आमिर खान.
अभिनेत्री?
माधुरी दीक्षित.
वडापाव की मिसळ?
वडापाव.
पुण्यातली आवडती जागा?
फर्ग्युसन कॉलेज.
तुझा आवडता प्रोजेक्ट, तू केलेल्या प्रोजेक्ट पैकी सगळीच तुझी बाळ आहेत पण तरी त्यातल्या त्यात
भयंकर आवड प्रश्न आहे हा. पण मला सरस्वती नावाची जी बिल्डिंग आहे ज्याला आमचं पहिलं अवॉर्ड मिळालं आम्हाला, ते अजूनही माझ्या मनात वेगळं घर करून आहे. त्यामुळे आणि त्याच्या इतकं कौतुक आमचं कुठल्याच अजून बिल्डिंगला झालेलं नाही आहे, त्यामुळे ती माझी भयंकर लाडकी बिल्डिंग आहे. लेन नंबर 10 प्रभात रोड मध्ये आहे ती.
ओके, सो थँक्यू शिवकुमार, तू तुझा वेळ दिलास आणि खूप छान माहिती सांगितलीस तुझ्या बिझनेस विषयी. व्हेरी गुड इन्साइट तुझे जे काही विचार आहेत आणि ते नक्कीच ते सगळ्यांना ऐकायला खूप आवडतील. थँक्यू सो मच.
थँक्यू व्हेरी मच अमित. थँक्यू.